सर्वेभ्यः मम नमस्काराः, सुप्रभातं, शुभदिनम्। अद्य रघुवंशमहाकाव्ये प्रथमसर्गे सप्तमं श्लोकं पश्यामः। त्यागाय संवृतार्थानां सत्याय मितभाषिणां यशसे विजिगीषूणां प्रजायै गृहमेधिनाम्। इदानीं पदशः अर्थं पश्यामः। त्यागाय इत्युक्ते सत्पात्रे विनियोगाय, संवृत इत्युक्ते संग्रहीत अथवा संचित, अर्थानां वित्तं येषां तेषाम् अन्वयं वक्षे इति। सत्याय सत्यसंरक्षणार्थं, मितभाषिणाम् इत्युक्ते मितभाषणशीलानां, यशसे केवलयशप्राप्त्यर्थं, विजिगीषूणां जेतुं जयं प्राप्तुम् इच्छूणां, प्रजायै इत्युक्ते सन्तानाय, गृहमेदिनां गृहैः इत्युक्ते धारैः, मेदन्ते इत्युक्ते सङ्गच्छन्ते इति गृहमेदिनः, तेषाम् अन्वयं वक्षे इति। इदानीं तात्पर्यं पश्यामः। केवलसत्पात्रे दानाय धनार्जनं कृतवन्तः रघुवंशस्य राजानः। सदा मितभाषणशीलाः, विजयं प्राप्तुम् उत्सुकाः, केवलयशप्राप्त्यर्थम् एव, न पराजयाय। केवलसन्तानाय दारापरिग्रहं कृतवन्तः। तेषाम् अन्वयं वक्ष्ये इति कालिदासः लिखति। ಈಗ ಈ ಶ್ಲೋಕದ ತಾತ್ಪರ್ಯವನ್ನು ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಒಮ್ಮೆ ನೋಡೋಣ. ತ್ಯಾಗಾಯ ಸಂವೃತಾರ್ಥಾನಾಂ, ಕೇವಲ ಸತ್ಪಾತ್ರರಿಗೆ ದಾನ ಮಾಡುವುದಕ್ಕೋಸ್ಕರ ಅವರು ಧನ ಸಂಗ್ರಹಣವನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದರು, ಬೇರೆದಕ್ಕೆ ಅಲ್ಲ ಅಂತ. ಸತ್ಯಾಯ ಮಿತಭಾಷಿಣಾಂ, ಸತ್ಯ ಸಂರಕ್ಷಣೆಗೋಸ್ಕರ ಅವರು ಮಿತಭಾಷಿಗಳಾಗಿ ಇರ್ತಾ ಇದ್ದರು. ಕಮ್ಮಿ ಮಾತಾಡ್ತಾ ಇದ್ದರು, ಆದರೆ ತೂಕದ ಮಾತನ್ನು ಆಡ್ತಾ ಇದ್ದರು. ಯಶಸ್ಸೆ ವಿಜಿಗೀಷೂಣಾಂ, ದುರಾಸೆಗಾಗಿ ಯಾವತ್ತೂ ಒಂದು ಯುದ್ಧವನ್ನು ಮಾಡಿದವರಲ್ಲ. ಕೇವಲ ಯಶಪ್ರಾಪ್ತಿಗೋಸ್ಕರ ಮಾತ್ರ ಅವರು ಯುದ್ಧವನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದರೆ ವಿನಃ, ಅಥವಾ ಜಯಿಸಲು ಇಚ್ಛೆಯನ್ನು ಹೊಂದಿದ್ದರೆ ವಿನಃ, ಇನ್ನೊಬ್ಬರನ್ನು ಪರಾಜಯ ಮಾಡಬೇಕು ಅಂತಲ್ಲ. ಪ್ರಜಾಯೈ ಗೃಹಮೇದಿನಾಂ, ಸಂತಾನಕ್ಕೋಸ್ಕರ ಅವರ ದಾಂಪತ್ಯ ಜೀವನವನ್ನು ಆಚರಿಸ್ತಾ ಇದ್ದರು. ಇಂಥವರ ಕಥೆಯನ್ನು ನಾನು ಹೇಳ್ತೀನಿ ಅಂತ ರಘುವಂಶದ ರಾಜರನ್ನು ಕುರಿತು ಅವರ ಗುಣಸಾಮರ್ಥ್ಯಗಳನ್ನು ವಿವರಣೆ ಮಾಡಿದ್ದಾನೆ ಕಾಳಿದಾಸ. ಸರ್ವೇಭ್ಯಃ ಪುನಃ ಮಮ ನಮಸ್ಕಾರಃ, ಸುಪ್ರಭಾತಂ, ಶುಭ ದಿನಂ.